श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ो निया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मज कडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाते आपुल्या तोडे। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदी उभी जोडोनी हात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरो घेऊन उभा गिरजेचा पते। कलियुगेंचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावनिया जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडून या भव तमर जनी विलया, परिही अज्ञानाशी तुमची भूलवियोग माया। शक्ति न आम्हायत किंचित ही तिजला साराया, तुम्हीच तीते सारुनि दावा मुख जनता राया। भो साईनाथ महाराज भवति मिरणाशकरवी, अज्ञानी अभिकिति तव वर्णावी थोरवी। ती वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवी, सकृप होऊनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरोनी जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुनी मनामुचे धाले, परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधू रमाकांता, कृपा दृष्टि बालका जशी माता रंजवी मधुरवाणी हरिताप साईनाथा आम्हीच फुले कार्यास्तव तुझा कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भवताप वारुणी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा सोडाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारी झाले से दाटे मनवता वीळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा द्या दया शेजे हालवनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गींचे सुरवर घेऊनी आले वो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णू दास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव ओ वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आठुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदवृत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्या पुनी अवघे हृत्कमली राहशी तोची दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुन येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटादासा अनुभव दाविसे न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा त्वद्य शदुंदुभीने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्यातुर जन शिरडी आले प्राशुनी त्वद वचनामृत मुचे देह भान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस वच्चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊले दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरते ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या साईनाथा दोन्ही कर जोडो निचरणी ठेविला माथा काय महिमा वर्णो आता सांगणे किती कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाते राही रखुमा बाई उभ्या दोगे दो बाहे मयूर पिच्छ चामरे ढाळते ठाईंचे ठाये तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा उठा साधो संत साधा आपुला लेहित जाईल जाईल हा नर देह मग कैचा भगवंत उठो या पहाटे बाबा उभासे विटे चरणतयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका उठा उठा हो वेगीशी चला जाऊया राऊळाशी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया जागे करा रुक्मिणी वरा देवा हे निज सुरात वेगे लिंब लोण करा दृष्ट होईल तयासे दारी वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जते होतसे काकड आरती माझ्या सद्गुरु रायाचे सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे केशव राज विटेवरे नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। प्रभात समय नभा शुभ रवि प्रभा पाकली स्मरे गुरु सदा अशा समय त्या छळे ना कली म्हणोनी कर जोडुनी करवता गुरु प्रार्थना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
तमा निरसी भानुहा गुरु हिनासी अज्ञानता परंतु गुरुची करी न रवी कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपेनी अज्ञानना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
रवी प्रगट होवुनी त्वरित घालवी आलसा तसा गुरु ही सोडवी सकल दुष्कृती लालसा हरोनी अभिमान ही जडवी त्वत्पदी भावना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
गुरु सी उपमा दिसे विधि हरी हरांची उनी कुठोनी मगये इति कवणी आऊगी पाहुनी तुझीच उपमा तुला बरवी शोभते सज्जना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
समाधि उतरोनिया गुरु चला मशिदी कडे त्वदीय वचनोक्ति मधुर वारिति साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातका भंजना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
आहा सुसमयासिया गुरु उठो निया बैसले विलोकुनि पदाश्रिता तदीय आपदे नासिले असा सुहित कारिया जगति को निहि अन्यना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
असे बहुत शाहना परिन जा गुरुची कृपा न तस्वहित त्या कळे करित सेरी काम्या गपा जरी गुरुपदा धरी सुदृढ भक्तीने तो मना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
गुरु विनती मी करी हृदय मंदिरी या बसा समस्त जग हे गुरु स्वरूपचे ठसो मानसा घडो सतत सत्कृती मती हि दे जगत पावना
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
प्रेमे याष्टकाशी पढुनी गुरुवरा प्रार्थी जे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मी नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकाशी तेवी त्या कृष्ण पायी नमुनी सविनये अर्पितो अष्टकाशी श्री सच्चिदानंद सद्गुरु
साईनाथ महाराज की जय।
साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना मैं अंधा हूँ बंदा आपका मुझको प्रभु दिखलाना करना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दास गणों कहे अब क्या बोलो, थक गई मेरी रसना। दास गणों कहे अब क्या बोलो, थक गई मेरी रसना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो मैं अंधा हूँ, बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ, बंदा तुम्हारा मैं ना जानू, मैं ना जानू, मैं ना जानू। अल्लाह इलाही रहम नजर करो, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो खाली जमाना, मैंने गवाया खाली जमाना, मैंने गवाया साथी आखिर का, साथी आखिर का, साथी आखिर का। ज्ञान कोई रहम नजर करो, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो अपने मस्जिद का, झाड़ू गणो है अपने मस्जिद का, झाड़ू गणो है मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे। तुम बाबा साई रहम नजर करो, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो तुझका ये देव सावड़ा मिखाया करी हो, तुझका ये देव सदगुरु मिखाया करी। मी दुबले बटिक नाम्याच जान श्री हरि, मी दुबले बटिक नाम्याच जान श्री हरि। उच्चिष्ट तुला देने ही गोष्ट ना भरी हो, उच्चिष्ट तुला देने ही गोष्ट ना भरी। तू जगन्नाथ तुझ देव कशिरी भाकरी, तू जगन्नाथ तुझ देव कशिरी भाकरी। नको अंत मदीय पाहु सख्या भगवंता, श्रीकांता माध्यान रात्र उलटो निगेली आता। अनचित्ता जा होईल तुझर काकडा किरावळांतरी हो, जा होईल तुझर काकडा किरावळांतरी। अनतील भक्त नैवेद्य ही नाना परी, अनतील भक्त नैवेद्य ही नाना परी। तुझ काय देव सावळ्या मिखाया तरी हो, तुझ काय देव सद्गुरु मिखाया तरी, मी दुबळे बटिक नाम्याच जान श्रीहरी, मी दुबळे बटिक नाम्याच जान श्रीहरी, श्री सद्गुरु बाबा साई हो, श्री सद्गुरु बाबा साई, तुझ वाचून आश्रय नाही भूतली, तुझ वाचून आश्रय नाही भूतली, मी पापी पतित धीमंद हो, मी पापी पतित धीमंद, तारणे मला गुरुनाथा झडकरी, तारणे मला साईनाथा झडकरी, तू शांती क्षमेचा मेरू हो, तू शांती क्षमेचा मेरू, तुम्ही भवार्णवेचे तारू गुरुवरा, तुम्ही भवार्णवेचे तारू गुरुवरा, गुरुवरा मजशी पामरा आता उद्धरा, त्वरित लवलाही त्वरित लवलाही, मी बुडतो भव भय डोही उद्धरा, मी बुडतो भव भय डोही उद्धरा, श्री सद्गुरु बाबा साई हो, श्री सद्गुरु बाबा साई, तुझ वाचून आश्रय नाही भूतली, तुझ वाचून आश्रय नाही भूतली, श्री सच्चिदानंद सद्गुरु
साईनाथ महाराज की जय।
सच्चिदानंद सद्गुरु
साईनाथ महाराज की।